श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। पस्तीसावी गोवी चांगदेव पासष्टीची, जे देखी जते वीण एकले देखते पण, हे असो आपणी आपण आपणची जे। स्वतःला स्वतः पाहणे, सर्वांच्या ठिकाणी आत्माच ठाईठाई भरलेला आहे, नाही नाही मीच आत्मरूपाने ठाईठाई भरलेलो आहे असं पाहणे, हे किती अवघड आहे हे आपण आपलं जाणू शकतो, आपण आपल्या पातळीनुसार विचार करू शकतो, पण माऊलीचं बोट धरून हळूहळू का होईना हे समजण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की या ग्रुपवरचे सर्व साधक आता माऊलीचा जो बोध आहे तो समजण्यासाठी योग्य झालेले आहेत, प्रिपेअर झालेले आहेत, आणि सर्वांचा नंबर लागलेला आहे, रांगेत उभे आहे। हळूहळू का होईना आपण अगदी योग्य दिशेकडे कूच करतो आहे, आणि नक्कीच आपल्याला याची देही याची डोळा याच जन्मामध्ये एका योग्य पातळीपर्यंत पोचता येईल। आजच्या भागाला सुरुवात करू। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। काल आपण विचार करत होतो की मन सर्व इंद्रियांमध्ये, म्हणजे ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये याच्या व्यतिरिक्त अकरावं जर धरलं तर त्याला मन म्हणतात, किंवा ज्ञानेंद्रियानंतर सहावं जर धरलं तर त्याला मन म्हणतात। तर हे मन या अंतकरण चतुष्टय, या अंतकरण चतुष्टयाचा भाग आहे। म्हणजे अंतकरण चतुष्टय कोणतं? मनबुद्धी अहंकार आणि चित्त, त्याचा एक भाग मन आहे। पण या सर्वांमध्ये मन हे आपल्या कंट्रोलमध्ये लवकर येऊ शकतं, आणि म्हणून मनाला धरूनच आपण पुढे सुरुवात करू शकतो। आपले आत्मरूप आत्मज्ञान प्राप्त करून याच शरीराने ब्रह्मस्वरूप होऊन राहिलेला अनुभवी महात्मा ओळखणे सामान्य लोकांना शक्य होत नाही। समर्थ रामदास स्वामी आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये म्हणतात, ऐसे सदा सर्वत्र संचले जे तर्का नवचे अनुमानले, ते जयाचे नी प्राप्त झाले आप रूप आपणासी। ऐसे सदा सर्वत्र संचले, सदा सर्वत्र, सदा म्हणजे कंटिन्युअस, सर्वत्र ओमनी प्रेझेंट, तर सदा सर्वत्र संचले जे तर्कान वचे अनुमानले, तर्काच्या वाचेच्या अनुमानाच्या पलीकडे ते जयाचे नि प्राप्त झाले आपरूप आपणासी। तर ते स्वतःचे रूप स्वतःला प्राप्त करून घेणे, जर ते एकदा प्राप्त झालं की मग आपणच आपण होऊन राहतो। जे आत्मस्वरूप या विश्वामध्ये सर्वत्र संचित आहे, ते तर्काच्या बुद्धीच्या कसरतीने किंवा त्यांच्या आकलनाने किंवा त्यांच्या लॉजिकने कधी जाणता येत नाही, आणि म्हणून ते सद्गुरूंच्याच कृपाप्रसादाने स्वानुभवाच्या जाणीवेने आपल्याला आपल्यामध्येच अनुभवता येते। पण हा अनुभव येण्यासाठी समर्थ असा सद्गुरू पाहिजे असतो। आता मीच दृष्टादृश्य दर्शन रूपाने बाहेरच्या विश्वाकडे पाहत असताना मीच मग दृष्टादृश्य दर्शन रूपाने सर्वत्र व्याप्त आहे, आणि अंतरंगाने मीच ज्ञाता ज्ञेय ज्ञानसुद्धा आहे। म्हणजे दृष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी पण मीच आहे, आणि ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी पण मीच आहे, आणि ही सर्व त्या आत्म्यावरच पडत आहे। कारण त्याचा जो बेस आहे, जसा आपण पिझ्झा निरनिराळ्या प्रकारचा असतो, पण पिझ्झाचा एक बेस कॉमन ठेवून पिझ्झा करता येतो, मग त्याला वेगवेगळे फ्लेवर्स आहेत। तर तसा यांचा सगळ्यांचा बेस ही त्रिपुटी ज्ञेयदाता ज्ञानाची असो, ध्येय ध्याता ध्यानाची असो, दृष्टा दृश्य दर्शनाची असो, या सर्व त्रिपुट्यांचा बेस एकच आहे, तो म्हणजे आत्मा. आणि त्या आत्म्यावरच हे सगळं घडत आहे असा एकदा आपल्याला जाणवायला लागलं, असा बोध झाला की मग कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतं की आपण एक पवित्र आत्मा आहोत. या सर्व प्रकारच्या त्रिपुटी मावळतात आणि मग एकलेपणाने आपणच आपल्या ठिकाणी होऊन उरतो, आपणच आपल्या ठिकाणी एकलेपणाने होऊन राहतो. आणि म्हणून तो एकलेपणा एकलेपणा पण नसतो, कारण त्यात सर्व विश्व एकलेपणामध्ये आलेलं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता सांगिजे ते केवते शब्दाचा संसार नाही जेथे दर्शना बीजे तेथे जाणी वाणी. आता ही जी आत्मवस्तू आहे किंवा आत्मस्वरूप आहे किंवा आत्मा आहे याच्याबद्दल मी किती बोलू, किती सांगावे, ज्या ठिकाणी शब्दांचा संसारच नाही, म्हणजे शब्दांनी हे एक्सप्लेनच करता येत नाही. आणि म्हणून ध्यानाच्या उच्च अवस्थेत आलेले अनुभव शब्दांनी लिहिता येत नाही, योगाचे उच्च अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही. माऊलीसारखे खूप मोठ्या योग्यतेचे स्वानुभवी महात्मे हे लिहू शकतात, इतर कोणी तिथे उरतच नाही. कारण जे द्वैत करून अद्वैत राहू शकतात तेच हे करू शकतात. माऊलीची ही अप्रतिम योग्यता, द्वैतात अद्वैत करू शकत होते ना अद्वैतात द्वैत करू शकत होते, आणि म्हणून ज्ञानेश्वरी घडली, म्हणून अमृतानुभव घडला. नाहीतर ही ग्रंथ आपल्याला कोणी दिले असते, हे गहन ज्ञान आपल्यापर्यंत कसं आलं असतं. शब्दाला जे वाच्य आणि लक्ष होत नाही, शब्दाचा संसार नाही जेथे आता सांगिजे ते के होते, शब्दाला जे वाच्य किंवा लक्ष होत नाही, शब्दाचा विषयच नाही, त्या वस्तूच्या ठिकाणी शब्दाची प्रवृत्ती कशी काय होईल. आणि ती प्रवृत्ती होण्यासाठी जे बीज लागते ते कारण बीजच इथे शिल्लक उरत राहत नाही, तर मग तिथे दृष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीचा प्रवेश कसा काय होईल, हे होणे शक्यच नाही आहे. ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीचाही प्रवेश होणे शक्य नाही. अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, कोणा कोण भेटे दिठी कैची फुटे ऐक्या सकट पोटे ओटोनी गेले. कोणा कोण भेटे, कोण कोणाला भेटेल, दृष्टा दृश्य जेथे नाही तेथे ज्ञानाला विषय तरी कोण होईल. दिठी कैची फुटे म्हणजे ऐक्या सकट ज्ञानाचे पोट जिथे आटून गेले तेथे कोण कोणाला जाणेल, कारण सर्वत्र ओतप्रोत एक रस असा परमात्माच भरलेला आहे. आणि मग कोणी कोणाला भेटावे हे जर करायचं असेल तर मग ते द्वैत स्वीकारावं लागेल, आणि मूळ वस्तू तर अद्वैतात आहे. म्हणून म्हटलं की माऊलीसारखे थोर योगी द्वैतातून अद्वैतात आणि अद्वैतातून द्वैतात जाऊनही आपला अद्वैत बोध कधी विसरत नाहीत आणि त्या अद्वैताचंही शेवटी समर्पण करू शकतात. भेट घेणारा ज्याची भेट घ्यायची तो, हे दोन प्रकारचं द्वैत असावं लागेल ना. कोणतीही भेट म्हटलं की दोघंजण पाहिजे असतात, दोघाशिवाय भेट घडू शकत नाही. जो देखी जते वीण एकले देखते पण हे असो आपण या आपण आपणची जे. अशी आपली ही ओवी चाललेली आहे, जो देखी जते वीण एकले देखतपणा हे असो आपण या आपण आपणची उरे. तर आपण होऊन आपणच उरायचं आहे आणि आपण होऊन आपणच नुरायचं आहे, आपण होऊन आपणच मुरायचं आहे. उरणे नुरणे मुरणे हे सगळं आपलं आपल्यामध्येच करणे आहे आणि हे आहोतच आपण, याला काही वेगळे शब्दांनी व्यक्त करायची गरज नाही आणि हे सांगायची गरज नाही. आत्मा आपल्या स्वरूपाने एकवटलेला असा एकटाच असतो, कारण तुझा आत्मा माझा आत्मा हे दोन आत्मे नाही आहे, तो एकच आत्मा आहे. हे समजायला फार अवघड होईल, पण हे समजावं लागेल आपल्याला. तुझा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा असं जर म्हटलं तर सगळं अध्यात्म ज्ञानच चुकीच्या प्लॅटफॉर्मवर उभं आहे. करेक्ट प्लॅटफॉर्मवर जर उभं असेल तर तुझ्या आत्म्यात आणि माझ्या आत्म्यात काहीच फरक नाही. चांगदेवासोबतचा सगळा हा संवाद या प्लॅटफॉर्मवरून चालला आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर तुझ्या आत्म्यात आणि माझ्या आत्म्यात फरक नाही अशा त्या कॉमनॅलिटीच्या प्लॅटफॉर्मवरून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना बोध देत आहे. आत्मा आपल्याच स्वरूपाने एकवटलेला असा एकटाच असतो, जो आपणच आपल्या ठाई एकांतामध्ये असल्याने तो कुणालाही दृष्टीचा विषय होत नाही. दृष्टीचा विषय तर तो होईल ना जो निराळा असेल, पण तो निराळाच नाही आहे, तो तर मीच आहे. किंबहुना त्याच्याच प्रकाशाने दृष्टी प्रकाशित होऊन इतरांना पाहत असते. दृश्य जर दृष्ट्यापेक्षा भिन्न असेल तर त्याच्या सापेक्ष जो दृष्ट आहे त्याच्या ज्ञानामध्ये अधिक किंवा उणे असं होणे संभवते. म्हणजे मी एक आत्मा, माझ्यासमोर बसलेली व्यक्ती ही एक आत्मा, या दोघांमध्ये आत्मा जर एकच आहे तर कसली कल्पना, कसली तुलना. आणि जर एकच आहे आणि एकच वस्तू आहे तर कल्पना उरत, तुलना उरत नाही. आणि जर भिन्न आहे तर मग दृश्य दिसू शकते, तरच ते दृश्याचा विषय होऊ शकते. पण इथे तर आत्मा एकच आहे. दृश्यामध्ये असलेला आत्मा आणि दृष्टा होऊन जो पाहतो आहे तो आत्मा, हे दोन्ही एकच असल्यामुळे इथे अधिक उणे असण्याचा काही संभवच उरत नाही. एखादी व्यक्ती समजा आपण पाहिली आणि ती मला चांगली वाटली आणि दुसऱ्या माणसाला तीच चांगली वाटली नाही, तर हा त्या दृश्य व्यक्तीचा दोष नसून दृष्ट्याच्या ज्ञानात कमी अधिकपणा असतो. समजा एक बाई असेल, तिला दुसरी बाई तिच्या समोर आली, त्या दुसऱ्या बाईने एक साडी घातलेली आहे, हिला ती आवडली नाही. व्यक्ती म्हणून जाऊ द्या, पण आपण अव्यक्ती किंवा वस्तू म्हणून पाहूया की तिला ती साडी आवडली नाही. आता यात दोन गोष्टी आहे, साडी आवडली नाही की ती व्यक्तीच मला आवडत नाही, नाही का? साडी चांगली असेल पण ती व्यक्तीच जर मला आवडत नसेल तर मग मला ती साडी पण आवडणार नाही. असे फार कमी लोक असतात की व्यक्तिगत त्यांचा वादविवाद दूर ठेवून ज्या गोष्टी घडत आहे त्यांच्याबद्दल उदासीन वृत्तीने त्याचं आकलन करणे. जस्ट आता एक्झाम्पल हेच देतो आहे आपण की एक बाई आहे, तिने घातलेली साडी आहे, दुसऱ्या बाईला ती आवडली नाही. आता या दोन गोष्टी उरतात की ती बाई आवडली नाही की साडी आवडली नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या बाईला जर हे कळेल की अरे ती बाई तिच्या आतमध्ये आत्मा आहे, माझ्याही आतमध्ये आत्मा आहे, तर मग तिच्या पाहण्यामध्ये, तिच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडेल. त्याच्याही पुढे जाऊन तिला जर असं फील झालं की माझ्यामधला आत्मा आणि त्या बाईमधला आत्मा हा तर एकच आहे, अजिबातच फरक नाही आहे, हा बोध जेव्हा होईल तर मग तिथे साडीही नाही, ती बाई नाही आणि वेगळा आत्माही नाही. असा हा एकत्वाचा बोध आहे. या ओवीमध्ये जे म्हणतात ना, हे असो आपण या आपण आपणची पये, त्याचा हा अर्थ आहे की या सापेक्ष रूपाने, निरपेक्ष रूपाने, कोणत्याही रूपाने मी जर आत्मा होऊन पाहतो आणि मला माहीत आहे की समोरच्या व्यक्तीमध्ये असलेला आत्मा एक्झॅक्टली मीच आहे, मी तर पवित्र आत्मा आहे पण समोरची व्यक्ती पण पवित्र आत्मा आहे, पण तो वेगळा नाही, तो मीच आहे, आपणची आपण, हा बोध झाला की मग तिथे तो माणूसही उरत नाही किंवा ती बाई उरली नाही किंवा ती साडीही उरली नाही किंवा तो गुणही उरला नाही आणि वेगळा आत्माही उरला नाही, सगळं हे एकत्रित एक होऊन गेलं. तर हा पाहण्याचा किंवा त्या व्यक्तीचा त्याच्या दृष्टीचा दोष असू शकतो. का बरं त्या दृष्टीमध्ये ज्ञान कमी जास्त असू शकते. अर्थात ही बुद्धी ज्ञानाची स्थिती म्हणता येईल. तिथे बुद्धिज्ञान झालं, कारण आकलन करणे हा बुद्धीचा विषय. परंतु एखादा जो आत्मज्ञानी असतो, तो आत्मज्ञानी व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीकडे पाहिल तेव्हा त्याला त्या व्यक्तीमध्ये आत्मस्वरूप भरलेले आहे असे दिसेल. ते आत्मस्वरूप तुझं आणि माझं असं वेगळं करता येत नाही, ते आत्मस्वरूप एकच एक आहे. जसं तुझं पाणी आणि माझं पाणी, तू गिलास धरून ठेवला आहे आणि मी गिलास धरून ठेवला आहे, तर तू ज्या गिलासात पाणी घेतलं आहे ते तुझं पाणी, माझ्या गिलासातलं माझं पाणी, पण पाण्याला विचारा ना, पाणी तर एकच आहे ना. हे पाणी किंवा ते पाणी हे वेगळे नाही. सगळ्या वस्तूंचा उपभोग संत महात्मे या प्रकारे करतात. त्यांना सगळं सर्वत्र पाणी पाणी दिसेल, सर्वत्र आत्मा आत्माच दिसेल, आणि तो वेगळा नसून माझाच आत्मा आहे हा प्रकार दिसेल. आपल्याच ठिकाणी आपल्याच स्वरूपाचा आनंद ते भोगत असतात. आणि तो आनंद नुसतं भोगत नाही, तर तो आनंद दुसऱ्यांवर लुटतात सुद्धा. माऊली एका अभंगामध्ये म्हणतात, पुरे पुरे आता प्रपंचा पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये. पुरे पुरे आता प्रपंचा पाहणे, कुठपर्यंत ह्या प्रपंचाला पाहायचं, कुठपर्यंत या संसाराला पाहायचं, कुठपर्यंत या विश्वाला वेगळं पाहायचं, हे पुरे झालं. या प्रपंचाला पाहणे पुरे झालं, आता आत्मानंदाने जर पाहिलं, निजानंदे राहणे, म्हणून निजानंदे राहणे स्वरूपी ओ माये. ओ माये स्वतःला माऊली ओ माये म्हणायचे. असं बहुतेक संतांच्या बाबतीत घडलं आहे की ते जेव्हा फिलॉसॉफीच्या हायएस्ट लेवलवर पोहोचतात तेव्हा त्यांच्या फिलिंग्स फेमिनाईन टाईपच्या असतात. लेडीजसारखा त्यांचा उच्चार असतो, लेडीजसारखा उच्चार म्हणजे कंठ नाही पण त्यांची बोलण्याची पद्धत, कारण ते आत्मस्वरूपात असतात म्हणून ते ओ माये म्हणतात. जशा बाया ओ माये म्हणतात तसे ते ओ माये म्हणतात. माऊलीच्या बऱ्याच भंगामध्ये ओ माये शब्द येतो. पुरे पुरे आता प्रपंचा पाहणे, निजारंदी राहणे स्वरूपी ओ माये. तर प्रपंचाला वेगळे पाहणे पुरे झालं, आपल्या आनंदात राहणे आणि आपल्या स्वस्वरूपात दंग राहणे याच्यातच खरी मजा आहे. आणि तुकोबांचा प्रसिद्ध असा अभंग, आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, हा संपूर्ण अभंग सर्वांना माहिती आहे. आनंदाचे डोही आनंदी तरंग, डोह म्हणजे पाण्याची जे वॉटर बॉडी आहे ते सुद्धा आनंदाची आहे, आणि त्यामध्ये उठणाऱ्या लाटा त्या सुद्धा आनंदाच्याच आहे. आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. या आनंदाचे फर्दर डिव्हिजन जर केले तर त्याचं एक एक अंग ते सुद्धा आनंदानेच भरलेलं आहे. असा हा परमानंद आहे, म्हणून याला आत्मानंद किंवा परमानंद म्हणतात, कारण यात मी तू असा वेगळा भेदच नाही आहे. प्रत्येक संतांनी आपापल्या परीने ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांनी सुद्धा अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथा चरणावर जसं मी चित्त एकाग्र केलं, म्हणजे माझा सर्व चित्तवृत्ती माझी समर्पित केली त्या पांडुरंगाच्या चरणी, जगन्नाथाच्या चरणी, तर अवघेची त्रैलोक्य आनंदाने भरले. पूर्ण तिन्ही लोक हे आनंदाने भरले. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. अवघाची संसार सुखाचा करीन, हा आत्मविश्वास या संतांचा. कशामुळे? फक्त एका गोष्टीमुळे, की ते हे व्यवस्थितपणे समजू शकले की मी एकटा एकच आहे. एकटा एकच कसा आहे? हे असो आपण या आपण आपणच. जे माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना समजून सांगतात की जे देखी जते विण एकले देखते पण, जे काही पाहिल्याशिवाय जे ज्ञान कोणास दृश्य होत नाही, आत्मस्वरूपाने ते एकटेच असते. एकले देखते पण हे असो आपण या आपण आपणची, तेच आपल्या ठिकाणी आपण होऊन आपल्या स्वरूपामध्ये नटून भरलेलं असते. असे हे आत्मज्ञानाचे स्वरूप आहे. या 35व्या ओवीच्या माध्यमातून एकच सूत्र, ते सूत्र कशाचं? ते सूत्र आत्मज्ञानाच्या स्वरूपाचं सूत्र आहे. आणि हे कळणे अवघड जरी असलं तरी हेच मुख्य सूत्र आहे. माऊली ज्ञानेश्वरांच्या कृपेच्या वर्षावाच्या त्यांची जर कृपा वर्षा झाली तर आपल्याला हळूहळू हे सगळं समजू लागेल, या सर्व गोष्टींचा अनुभव येऊ लागेल. आज इथे विश्रांती घेण्याच्या पूर्वी एकदा परत त्याच ओळीचा उच्चार करूया.
जे देखी जते विण एकले देखते पण, हे असो आपण या आपण आपणची जे.
अशी ही सुंदर 35वी होवी ज्यात आत्मज्ञानाच्या स्वरूपाचं वर्णन आलं ती आज आपण इथे पूर्ण करतोय. उद्या 36व्या ओळीकडे आपण वळणार आहोत.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.